आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. 2 लाख कोटी रुपये गुंतवणूक आणि 1.5 लाखापेक्षा जास्त रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गडचिरोली इथं 5 जहाल महिला नक्षलवादी पोलिसांच्या ताब्यात. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीनिवासन यांचं निधन. आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश. माझं घर माझे अधिकार हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य गृहनिर्माण धोरण 2025 राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी, औद्योगिक कामगार, पत्रकार, दिव्यांग, माजी सैनिक या सर्वांच्या घरांचा विचार केला असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्य शासनानं 2030 आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी 35 लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक घटकासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. निवासी वापरासाठी योग्य असलेल्या शासकीय जमिनींची एक बँक निर्माण केली जाईल. वॉक टू वर्क म्हणजे कामाच्या ठिकाणाजवळ घरं असावीत या संकल्पनेच्या अनुषंगानं या धोरणात रोजगार केंद्राच्या जवळ विशेषतः औद्योगिक क्षेत्रांमधल्या घरांच्या विकासावर भर दिला आहे असं ते म्हणाले. हे धोरण ग्रीन बिल्डिंग पद्धतींना प्रोत्साहन देणारं आहे. पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांच्या एकत्रीकरणाला प्रोत्साहन देत शहरांचं अधिक हरितीकरण करण्यावर भर दिला आहे असं शिंदे यांनी सांगितलं. उद्योग विभागातल्या धोरण कालावधी संपल्यामुळे प्रलंबित असलेल्या 325 प्रस्तावांनाही मंत्रिमंडळानं या बैठकीत मंजुरी दिली. यामुळे सुमारे 1,656 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 93,317 रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे. फॅब प्रकल्पाकरता प्रोत्साहन धोरणाअंतर्गत 313 प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यातून सुमारे 42,926 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून 43,242 रोजगार निर्मिती होणार आहे. अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरणानुसार 10 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यातून 56,730 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 15,075 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्यातल्या पोशीर धरण प्रकल्पाला 6,394 कोटी आणि शिलार प्रकल्पासाठी 4,869 कोटी, धुळे जिल्ह्यातल्या सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी 5,329 कोटी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जलसिंचन प्रकल्पाला 2,025 कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मुंबईत राजभवन इथं झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित 2 दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या परिषदेत 800 जास्त प्रतिनिधी, वैज्ञानिक, 70 जास्त स्टार्टअप्स, औद्योगिक भागीदार, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था आणि सरकारी यंत्रणांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय प्रतिनिधींमध्ये संवाद घडवून आणण्याच्या उद्देशानं या परिषदेत विशेष संवाद आणि चर्चासत्रांचंही आयोजन करण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. बुलढाणा शहरातही आज तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातल्या खामगाव इथं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेबद्दल मुंबईतल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया.
ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे. आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य आणि पराक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. सध्याची भारत पाक तणावपूर्ण परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे, पण मला खात्री आहे की आपले सैनिक देशाचे संरक्षण करण्यासाठी सज्ज आहे.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या 5 महिला नक्षलवाद्यांना पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज गडचिरोली इथून ताब्यात घेतलं. यातल्या 3 अटक करण्यात आली असून 2 अल्पवयीन असल्यानं त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. या नक्षलवाद्यांवर 36 लाख रुपयांचं इनाम होतं. उंगी मंगरू होयाम उर्फ सुमली, पल्लवी केसा मीडियम उर्फ बंडी आणि देवकोसा पोडियाम उर्फ सविता अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून 3 SLR रायफल, 1 303 रायफल, 2 भरमार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम आर श्रीनिवासन यांचं आज तमिळनाडूमध्ये निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. डॉक्टर श्रीनिवास यांना भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. अणुऊर्जा विभागात 1955 त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. भारताची पहिली अणुभट्टी अप्सराच्या निर्मितीत डॉक्टर होमीभाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचा सहभाग होता. देशातल्या महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांच्या निर्मितीत त्यांचं मोठं योगदान होतं. श्रीनिवासन यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण तसंच पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं होतं. ब्रिटनमधल्या केम्ब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँगलर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर त्यांनी 1972 मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत खगोलशास्त्र विभाग प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली. फ्रेड हॉयल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉयल नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे. पुण्यात आयुका या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी पोस्टकार्डाद्वारे विज्ञान सारख्या अभिनव कल्पना त्यांनी राबवल्या. विज्ञान कथाबरोबरच त्यांनी विज्ञानावर विपुल लिखाण केलं. त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी नारळीकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे येत्या रविवारी जनतेशी संवाद साधणार आहेत. श्रोते या कार्यक्रमासाठी त्यांच्या सूचना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकतात. नरेंद्र मोदी ॲप आणि माय गव्ह ॲपद्वारेही आपल्या सूचना 23 मेपर्यंत पाठवता येतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 873 अंकांची घसरण झाली आणि तो 81,186 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची घसरण नोंदवत 24,684 अंकांवर बंद झाला. जागतिक व्यापारातली अनिश्चितता आणि नफावसुलीवरचा गुंतवणूकदारांचा भर यामुळे ही घसरण झाल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. राज्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी या तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारी हलक्या स्वरूपाचा तर संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारी 4 वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. 2 लाख कोटी रुपये गुंतवणूक आणि 1.5 लाखापेक्षा जास्त रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गडचिरोली इथं 5 जहाल महिला नक्षलवादी पोलिसांच्या ताब्यात. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवासन यांचं निधन. आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.